लुकाचे शुभवर्तमान याचा 12 अध्याय। आणि त्या दरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता, आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले। तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला, पुरुषांच्या खमीराविषयी जपा, म्हणजे त्याच्या ढोंगाविषयी जपा, उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही, व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही। तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल, आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छतावरून घोषित केले जाईल। परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिवू नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही। तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो, तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे त्याची भीती धरा। होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा। 5 चिमण्या 2 नाण्यांना विकतात की नाही, तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही, पण तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील त्याने मोजलेले आहेत। भिवू नका, पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे। जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारेल, परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतासमोरही नाकारला जाईल। प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविषयी बोलतो त्यास क्षमा केली जाईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्यास क्षमा केली जाणार नाही। जेव्हा ते तुम्हास सभास्थाने, राज्यकर्ते व अधिकारी यांच्या समोर धरून आणतील, तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याच वेळेस तुम्हाला शिकवेल। नंतर लोकसमुदायातील एक जण त्यास म्हणाला, गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा। परंतु येशू त्यास म्हणाला, मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? मग येशू त्यांना म्हणाला, सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा, कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते, तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही। नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, कोणा एका धनवान मनुष्याच्या शेत जमिनीत फार उत्तम पीक आले। तो स्वतःशीच विचार करून असे म्हणाला, मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही। मग तो असे म्हणाला, मी आता असे करतो, मी माझे धान्याची कोठडे पाडून मुठी बांधितो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन, आणि मी माझ्या जीवाला म्हणेल, हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्ष पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत, आराम कर, खा पी आणि मजा कर। पण देव त्यास म्हणतो, अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील? जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने तो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे। मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, म्हणून मी तुम्हाला सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका, किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावे याविषयी चिंता करू नका, कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्वाचे आहे। कावळ्याचा विचार करा, ते पिरित नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांना कोठार नाहीत व कणगीही नाही, तरीही देव त्यांचे पोषण करतो। पक्षापेक्षाही तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात। चिंता करून तुम्हापैकी कोण समर्थ आहे? चिंता करून तुमच्यापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दूरी हातभर वाढवाव्यास कोण समर्थ आहे? ज्या अर्थी तुम्ही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टीविषयीची चिंता का करता? रान फुले कशी वाढतात याचा विचार करा, ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत। तरी मी तुम्हाला सांगतो, सलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता। तर जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल, अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय? तुम्ही काय खावे व काय प्यावे ह्याविषयी काळजीत असू नका, आणि ह्या गोष्टीविषयी चिंता करू नका, कारण परराष्ट्रीय हे मिळवण्यासाठी खटपट करतात, पण ह्या गोष्टीची तुम्हास गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे। त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळवण्यासाठी झटा, म्हणजे ह्या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील। हे लहान कळपा, भिवू नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे ह्यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो। तुमची मालमत्ता विका आणि गरिबामध्ये वाटा। जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा, तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसंही त्याचा नाश करणार नाही, कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल। तुमच्या कबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या। लग्नाच्या मेजवानीवरून परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा, जेणेकरून तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा। मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य। मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्याची सेवा करण्यासाठी कंबर कसेल त्यांना मेजावर बसायला सांगून त्याची सेवा करील। तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीच आढळतील तर ते धन्य। परंतु याविषयी खात्री बाळगा, चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्यांनी आपले घर त्यास फोडू दिले नसते. तुम्हीही तयार असा, कारण तुम्हास वाटत नाही अशा क्षणी मनुष्याचा पुत्र येईल. मग पेत्र म्हणाला, प्रभू तुम्ही हा दाखला आम्हासह सांगत आहात की सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे? त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमेल. पण जर तो नोकर मनात म्हणतो, माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे, आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंकतो, तर तो नोकर वाट पाहत नाही त्या दिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवेल. आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाची इच्छाप्रमाणे करीत नाही त्या नोकराला खूप मार मिळेल. परंतु ज्याला माहिती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळांची अपेक्षा केली जाईल. ज्याच्याजवळ जास्त ठेवले आहे त्याच्याकडून जास्त मागितले जाईल. मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहिजे? मला बाप्तिस्मा घ्यावायचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे. मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यात आलो आहे असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुद्ध फूट पडेल, तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल. त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल. आई विरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल. सासू विरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल. तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की पाऊस पडेल आणि तसेच घडते. जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते. आवड ढोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हाची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास काय काढता येत नाही काय? आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवित नाही? तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा, नाहीतर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकेल. मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फिडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.